अमोस अध्याय एक. तकोवाच्या मेंढपाळामधला अमोस याची ही वचन. यहुदाचा राजा उजिया आणि योआशाचा मुलगा इस्रायलचा राजा यराबाम याच्या दिवसात भूकंपाच्या 2 वर्ष आधी इस्रायलाविषयी जी वचने दृष्टांताच्या द्वारे त्यास मिळाली ती ही आहेत. तो म्हणाला, सिय्योनातून परमेश्वर गर्जना करेल, तो यरुशलेमीतून आपला शब्द उच्चारेन. मेंढपाळाची कुरणे शोक करतील आणि कर्मेलाचा माथा वाळून जाईल. परमेश्वर असे म्हणतो, कारण दिमिश्काच्या 3 पापांबद्दल आणि अगदी 4 हिंमुळे मी त्यांना शासन करण्यापासून माघारी फिरणार नाही, कारण त्यांनी गिलादला मळण्याच्या लोखंडी अवजाराने मळले आहे. मी यजाएलच्या घरात अग्नी पाठवीन आणि तो अग्नी बेन हादाच्या राजवाड्याला घेऊन टाकीन. तो दिमिश्काच्या प्रवेशद्वाराचे गज मोडून टाकीन आणि बेत एदनच्या घरातून राजदंड धरणारा व अमेनाच्या खोऱ्यात राहणारा राजा याचा पराभव करीन. आणि आरामी लोक कीर येथे पाडोपणात जातील असे परमेश्वर म्हणतो. आणि परमेश्वर असेही म्हणतो, गज्जाच्या 3 पापाबद्दल अगदी 4 हिंमुळे त्यांना शिक्षा करण्यापासून मी माघारी फिरणार नाही, कारण त्यांनी संपूर्ण लोकास गुलाम म्हणून नेले यासाठी की त्यांना अदोमांच्या हाती द्यावे. म्हणून मी गज्जाच्या भिंतीवर अग्नी पाठवीन आणि हा अग्नी त्यांचे किल्ले नष्ट करील. मी अश्दोदमध्ये राहणाऱ्या मनुष्यास आणि अश्कोरोनात राजदंड धरणाऱ्या मनुष्यास नष्ट करीन. एकरोनाच्या विरुद्ध मी माझा हात चालवीन आणि पलिष्ठांचे उरलेले लोक मरतील असे परमेश्वर देव म्हणतो. परमेश्वर असे म्हणतो, सोराच्या 3 पापांबद्दल अगदी 4 हिंमुळे मी त्यांना शिक्षा करण्यापासून माघारी फिरणार नाही, कारण त्यांनी संपूर्ण लोकास अदोम्यांच्या हाती दिले आणि त्यांच्या भावाबरोबर केलेल्या कराराचे स्मरण त्यांना राहिले नाही. म्हणून सोरांच्या तटबंदीवर मी अग्नी पाठवीन आणि तो त्यांचे किल्ले नष्ट करीन. परमेश्वर असे म्हणतो, अदोमाच्या 3 पापांबद्दल अगदी 4 हिंमुळे मी त्यांना शिक्षा करण्यापासून फिरणार नाही, कारण अदोमाने तलवार घेऊन त्यांच्या भावाचा पाठलाग केला आणि त्याने सर्व दयाशीलपणा काढून टाकला. त्याचा क्रोध कायम राहिला आणि त्याने आपला राग सतत बाळगला. म्हणून मी तेमानावर अग्नी पाठवीन, ती बसराचे राजवाडे खाऊन टाकील. परमेश्वर असे म्हणतो, अमोनाच्या संतानाच्या 3 पापांबद्दल अगदी 4 हिंमुळे मी शिक्षा करण्यापासून फिरणार नाही, कारण त्यांनी गिलादामध्ये गर्भवतींना फाडून टाकले यासाठी की आपल्या देशाच्या सीमांचा विस्तार करावा. म्हणून मी रब्बाच्या तटबंदीला आग लावीन. त्यांच्यावर युद्धाच्या दिवशी रडावरड होत असताना आणि वावटळीच्या दिवशी वादळांती त्यांचे महाल खाऊन टाकील आणि त्यांचा राजा व त्याच्याबरोबर त्याचे सरदार एकत्र बंदीवान होतील असे परमेश्वर म्हणतो. अमोस अध्याय 2. परमेश्वर असे म्हणतो, मोआबाच्या 3 पापांबद्दल अगदी 4 हिंमुळे मी त्यांना शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही, कारण त्यांनी अदोमाच्या राजाची हाडे जाळून त्याचा चुना केला. म्हणून मी मोआबावर अग्नी पाठवीन आणि तो करोयतचे किल्ले खाऊन टाकील आणि मोआब गोंधळात आरडाओरड करत आणि रणशिंगाचा आवाज होत असता मरेल. मी तिच्यातील न्याय करणाऱ्यांना नष्ट करीन आणि त्याच्यातील सरदारांनाही त्याच्याबरोबर मारून टाकीन असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, यहुदाच्या 3 पापांबद्दल अगदी 4 हिंमुळे मी त्यास शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही, कारण त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र नाकारले आहे आणि त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांची लबाडी त्यांच्या पापाला कारणीभूत ठरली. अशाच प्रकारे त्यांचे पूर्वजसुद्धा वागत होते. म्हणून मी यहुदात आग लावीन, त्या आगीत यरुशलेमचे उंच मनोरे भस्मसात होतील. परमेश्वर असे म्हणतो, इस्रायलाच्या 3 अपराधांमुळे तर अगदी 4 हिंमुळे मी त्यास शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही, कारण त्यांनी चांदीसाठी निरापराध आणि पायातील वाहनाच्या एका जोड्यासाठी गरिबास विकले आहे. जसे लोक माती पायाखाली तोडवतात, तसेच ते गरिबाची मस्तके माती तोडवतात आणि मुलांनी व त्यांच्या वडिलांनी एका स्त्रीशी संबंध ठेवले अशासाठी की माझे नाव धुळीस मिळावे. आणि ते प्रत्येक वेदीजवळ घाण घातलेल्या कपड्यांवर पडतात आणि आपल्या देवतांच्या मंदिरात ज्याच्याकडून दंड घेतला त्याचा द्राक्षरस पितात. मी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर अमोऱ्यांचा नाश केला. ज्यांची उंची गंधस्वरूप्रमाणे उंच होती, ते अल्लोन वृक्षाप्रमाणे बळकट होते. परंतु मी त्यांच्यावरील फळांचा व खालील मुळांचा विध्वंस केला. तुम्हास मिस्रामधून आणणारा मीच आणि 40 वर्ष मीच तुम्हास वाळवंटातून पार नेले यासाठी की अमोरींचा प्रदेश तुम्ही काबीज करावा. मी तुमच्यापैकी काही मुलांना संदिष्ट होण्यासाठी आणि तुमच्यातील काही तरुणांना नाजीर होण्यासाठी वाढवले. इस्रायल लोकांनो, हे असे नाही काय असे परमेश्वर म्हणतो. पण तुम्ही नाजीरांचे मन वळवून त्यांना मध प्यायला लावले आणि संदिष्टांना भविष्य सांगण्यास मनाई केली. पहा, जसा पेंड्यांनी भरलेली गाडी एखाद्याला दाबून टाकेल त्याच प्रकारे मी तुम्हास दाबून टाकीन. चपळ व्यक्ती सुटणारा नाही, बलवान आहे त्यास आपली शक्ती लावता यायची नाही, आणि वीराला स्वतःचाच जीव वाचवता येणार नाही. धनुर्धाऱ्याला उभे राहता येणार नाही, आणि जोरात धावणारे सुटणार नाही. घोडेस्वार आपला जीव वाचवणार नाही. वीरांमध्ये जो धैर्यवान तो त्या दिवशी नागवा होऊन पळून जाईल, असे परमेश्वर म्हणतो. अमोस अध्याय 3. संदेष्ट्यांचे काम. इस्रायलाच्या लोकांनो, जे सर्व घराने मी मिस्रामधून बाहेर आणले त्यांच्याविषयी परमेश्वराने तुमच्या विरुद्ध जे वचन सांगितले ते ऐका. पृथ्वीवरील सर्व घरांमधून मी फक्त तुम्हास निवडले आहे, म्हणून मी तुमच्या सर्व पापांसाठी तुम्हास शिक्षा करेन. दोन मनुष्यांचे एकमत झाल्याशिवाय ते एकामेकाबरोबर चालू शकतील काय? शिकार मिळाली नाही तर जंगलात सिंह गर्जना करील काय? तरुण सिंहाने काही धरले नसेल तर त्याच्या गुहेतून तो गुरगुरेल काय? जाळ्या वाचून पक्षी भूमीवरच्या पाशात पडेल काय? पाशात काही सापडले नाही तर तो पाश वर उडेल काय? रणशिंगी फुंकली गेली तर लोक भिनार नाहीत काय? नगरावर संकट आले आणि ते परमेश्वराने घडवून आणले नाही असे होईल काय? खरोखर आपला बेत त्याच्या सेवकांना म्हणजेच संदेष्टांना प्रगट केल्या वाचून प्रभू परमेश्वर काहीच करणार नाही. सिंहाने डरकाळी फोडल्यास कोण भिनार नाही? परमेश्वर बोललं आहे तर कोणाच्याने भविष्य सांगितल्या वाचून राहावेल? अश्दोद व मिस्र देशांच्या उंच मनोऱ्यावरून पुढील संदेशाची घोषणा करा. शमरोनाच्या पर्वतांवर एकत्र जमा आणि त्यामध्ये किती भयंकर गोंधळ आणि काय जुलूम आहेत ते पहा. परमेश्वर असे म्हणतो, ते आपल्या राजवाड्यात हिंसा व नाश साठवतात, ते योग्य आचरण जाणत नाहीत. यास तो परमेश्वर म्हणतो, त्या देशाला शत्रू घेरतील, तो तुमचे सामर्थ्य तुमच्यापासून खाली आणेल आणि तुझे महाल लुटले जातील. परमेश्वर असे म्हणतो, जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून फक्त दोन पाय किंवा कानाचा तुकडा वाचवतो, त्याचप्रकारे फक्त दोन पाय किंवा कानाचा तुकडा वाचवितो, त्याचप्रकारे इस्रायली लोक जे शमरोनामध्ये पलंगाच्या कोपऱ्यात किंवा खाटेच्या रेशमी गाध्यावर बसतात ती वाचवली जातील. सनातीश परमेश्वर असे म्हणतो, एका आणि याकोबाच्या घराण्याविरुद्ध साक्ष द्या, कारण ज्या दिवसात मी इस्रायलाला त्याच्या पापाबद्दल शिक्षा करीन तेव्हा मी बेथेलच्या वेद्याही नष्ट करीन. वेदीची शिंगे तोडली जातील आणि ती भूमीवर पडतील. हिवाळी महाल उन्हाळ्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन. हस्तिदंती घरांचा आणि इतर पुष्कळ घरांचा नाश केला जाईल. परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत. अमोस अध्याय 4. शमरोनाच्या पर्वतावर राहणाऱ्या बाशानाच्या गायींनो, जे तुम्ही गरिबांवर जुलूम करता, जे तुम्ही गरजवंतांना ठेचता, जे तुम्ही आपल्या नवऱ्यास असे म्हणता, आण आणि आम्ही पिऊ, ते तुम्ही हे वचन ऐका. परमेश्वर देवाने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन सांगितले की, पहा, ते तुम्हास आकड्यांनी आणि तुमच्या उरलेल्यांना माशांच्या गळांनी काढून नेतील. असे दिवस तुम्हावर येतील, तुमच्यातील प्रत्येकीला तटाच्या भगदाडातून बाहेर पडावे लागेल. तुम्ही आपणास हमरोन पर्वतावर टाकाल, असे परमेश्वर म्हणतो. बेथेलेला जा आणि पाप करा, गिलगालाला जाऊन बहुतपट पापे करा. तुम्ही रोज सकाळी आपले यज्ञ आणि 3 वर्षांनी आपल्या पिकांचा 10वा भाग आणा. खमीराच्या भाकरीने उपकार स्तुतीचे यज्ञ अर्पण करा. खुशीच्या अर्पणांची गोष्ट गाजवून घोषित करा, कारण हे इस्रायलांच्या लोकांनो, हे करायला तुम्हास आवडते, असे परमेश्वर म्हणतो. मी तुम्हास तुमच्या सर्व नगरात दातांची स्वच्छता दिली आणि तुमच्या सर्व स्थानात भाकरींचा तोटा दिला, तरी तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कापणीला 3 महिने राहिले असता त्यावेळेस मी तुम्हापासून पाऊस आवरून धरला आणि मी एका शहरावर पाऊस पाडला आणि दुसऱ्या शहरावर पाऊस पाडला नाही. एका भागावर पाऊस पाडला आणि ज्या भागावर पाऊस पडला नाही तो सुकून गेला. म्हणून दोन्ही तिन्ही शहरातील लोक दुसऱ्या शहराकडे पाणी प्यायला धडपडत गेले, परंतु तृप्त झाले नाहीत, तरी तुम्ही माझ्याकडे फिरला नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. मी तुम्हास तांबेराने व भेरडाने पिडले आहे. टोळांनी तुमच्या बागांचा व द्राक्षबाळ्यांचा व अंजिराच्या व जैतुनाच्या झाडांना फार खाऊन टाकले आहे, तरी तुम्ही माझ्याकडे फिरला नाही, असे परमेश्वर म्हणतो. मिस्राला पाठवली होती तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठवली आहे. तुमचे तरुण मी तलवारीने मारले आहेत आणि तुमचे घोडे पडाव करून नेले आहेत. तुमच्या छावण्यांचा दुर्गंध तुमच्या नागपुड्यात येईल असे केले आहे, तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे फिरला नाही, असे परमेश्वर म्हणतो. सदोम आणि गमोरा यांचा मी जसा नाश केला, तसाच मी तुमच्यातील कित्येक शहरांचा नाश केला. आगीत पटकन ओढून काढलेल्या जळक्या काठीप्रमाणे तुमची स्थिती होती, तरी तुम्ही माझ्याकडे फिरला नाही, असे परमेश्वर म्हणतो. म्हणून हे इस्रायला, मी तुझ्याबाबत असेच करीन आणि हे इस्रायला मी असे तुझ्याशी करेन तेव्हा इस्रायलाच्या परमेश्वरास भेटण्यास सज्ज हो. कारण पहा, जो पर्वत निर्माण करतो व वारा अस्तित्वात आणतो आणि मनुष्यास त्यांची कल्पना काय ती प्रकट करतो, जो पहाटे अंधार करतो आणि पृथ्वीच्या उंच स्थानावर चालतो, त्याचे नाव परमेश्वर आहे, सेनाधीश देव आहे. अमोस अध्याय 5. इस्रायलाचे घराणे हो, हे वचन जे विलापासारखे आहे असे तुमच्याकडे आणतो ते ऐका. इस्रायलाची कुमारिका पडली आहे, ती पुन्हा कधी उठणार नाही. तिला एकटीला सोडून दिले आहे, तिला उठवणारा कोणीही नाही. परमेश्वर असे म्हणतो, ज्या शहरातून हजारो निघाले त्यामध्ये फक्त 100 उरतील आणि ज्यातून 100 असत त्यामध्ये इस्रायलाच्या घराण्याला 10 उरतील. परमेश्वर इस्रायलाच्या घराण्याला असे म्हणतो, मला शोधा म्हणजे तुम्ही जिवंत राहाल. पण बेथेला शरण जाऊ नका, गिलगाला जाऊ नका, सीमा ओलांडून खाली बेरशेबेलाही जाऊ नका. गिलगालामधील लोकास कैदी म्हणून नेले जाईल आणि बेथेल नाहीसे होईल. परमेश्वरास शोधा म्हणजे तुम्ही जिवंत राहाल, नाहीतर तो अग्निसारखा योसेफाच्या घरावर पडेल आणि ते भस्मसात होऊन जाईल आणि त्यास विझवायला बेथेलमध्ये कुणी नसणार. जे तुम्ही न्यायाला कडूपणात बदलता आणि न्यायीपण धुळीस मिळवता, ते तुम्ही ज्याने कृतिका व मृगशीर्ष ही नक्षत्र बनवली, तो दिवसाचे परिवर्तन काळोख्या रात्रीत करतो आणि दिवसास रात्रीने अंधकारमय करतो. समुद्रातील पाण्याला बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, त्याचे नाव परमेश्वर आहे. तो बलवानावर एकाएकी नाश आणतो, म्हणून किल्ल्यांवर नाश येतो. जे त्यांना वेशीवर सरळ करू इच्छितात त्यांचा ते द्वेष करतात आणि जे सत्य बोलतात त्यांचा ते तिरस्कार करतात. तुम्ही गरिबांना तुडविता आणि त्यांच्याकडून गव्हाचा खंड वसूल करता. जरी तुम्ही कोरीव दगडांची घरे बांधली पण त्यामध्ये तुम्ही राहणार नाही. तुमच्या द्राक्षाच्या सुंदर बागा आहेत पण त्यापासून निघणारा द्राक्षरस तुम्ही पिणार नाही, कारण मला तुमच्या पुष्कळ पापांची माहिती आहे आणि तुम्ही खरोखरच खूप वाईट कृत्य केले आहेत. तुम्ही लाज घेता, धार्मिकाला त्रास देता आणि वेशीत गरिबांचा न्याय विपरीत करता. त्यावेळी सुज्ञ गप्प बसतील, कारण ती वाईट वेळ असेल. तुम्ही जगावे म्हणून ते उत्तम आहे, त्याचा शोध करा. वाईटाला शोधू नका, म्हणजे जसे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वर देव खरोखरच तुमच्याबरोबर येईल. वाईटाचा द्वेष करा व चांगुलपणावर प्रेम करा. नगराच्या विषयीत न्याय स्थापित करा, मग कदाचित सर्वशक्तिमान परमेश्वर देव योसेफाच्या वाचवलेल्या वंशजावर कृपा करेल. यास तो सेनाधीश परमेश्वर देव प्रभू असे म्हणतो, सर्व चव्हाट्यांवर रडणे असेल आणि गल्लोगल्ली लोक हाय हाय करतील आणि ते शेतकऱ्याला शोक करायला आणि विराप करण्यास चतुर असलेल्याला आक्रोश करायला बोलून आणतील आणि विलाप करण्यात चतुर असलेल्यांना आक्रोश करायला बोलून आणतील. द्राक्षमळ्यात लोक रडत असतील, कारण मी तुमच्यामध्ये फिरत जाईन असे परमेश्वर म्हणतो. जे परमेश्वराच्या न्यायाच्या दिवसाची इच्छा धरतात त्यांना हाय हाय. तुम्हास तो दिवस का बरे पाहवायचा आहे? तो अंधार आहे, उजेड नाही. जणू का एखादा मनुष्य सिंहापासून दूर पळून गेला आणि अस्वलाने त्यास गाठले, अथवा घरात जाऊन त्याने भिंतीवर हात ठेवला आणि त्यास साप चावला. परमेश्वराचा दिवस प्रकाश न होता अंधार होणार नाही काय? प्रकाशाचा एक किरण नसलेला व त्यामध्ये काही तेज नाही असा असेल. मला तुमच्या सणांचा तिरस्कार वाटतो, मी ते मान्य करणार नाही. तुमच्या धार्मिक सभा मला आवडत नाहीत. तुम्ही मला होमार्पणे व अन्नार्पणे जरी दिलीत तरी मी ती स्वीकारणार नाही. शांतीअर्पणात तुम्ही दिलेल्या पुष्ट प्राण्यांकडे मी पाहणार सुद्धा नाही. तुमच्या गाण्यांचा कोलाहल येथून दूर न्या, तुमच्या वाणीचा आवाज मी ऐकणार नाही. तर जलाप्रमाणे न्याय व न्यायपण अवृतपणे वाहणाऱ्या प्रवाहाप्रमाणे वाहो. इस्रायल वाळवंटात 40 वर्ष तुम्हाला यज्ञ व दाने अर्पण करीत होता काय? तुम्ही तर आपल्या राजाचा डेरा व तुमच्या मूर्तीचा देवेरा, आपणासाठी केलेल्या तुमच्या देवाचा तारा ही वाहून न्याल. म्हणून मी तुम्हास कैदी म्हणून दिमिष्काच्या पलीकडे घालवीन असे परमेश्वर म्हणतो. सेनाधीश देव हे त्याचे नाव आहे. अमोस अध्याय 6. जे सियोनमध्ये आरामात आहेत त्यांना आणि जे शिमरोनाच्या पर्वतावर सुरक्षित आहेत त्यांना हाय हाय. जे राष्ट्रातील प्रसिद्ध लोक आहेत ज्यांच्याकडे इस्रायलाचे घराणे धाव घेते त्यांना हाय हाय. काळनेला जाऊन पहा, तेथे महानगरी हमातला जा, तेथून पलिष्टाची नगरी गथाला खाली जा. ते तुमच्या दोन्ही राजांपेक्षा चांगले आहेत काय? त्यांची सीमा तुमच्या सीमेपेक्षा मोठी आहे काय? तुम्ही जे वाईट दिवसात दूर करता आणि हिंसाचाराने आसन जवळ आणता त्यांना हाय हाय. तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता आणि आपल्या गाद्यावर पसरता. तुम्ही कळपातले कोकरं आणि गोठ्यातील वासरे खाता. ते विनेच्या संगीतावर मूर्खासारखे गातात. आणि दाविदाप्रमाणे ते वाद्यावर सराव करतात. ते प्याल्यातून मध पितात आणि चांगल्या तेलाने आपणाला अभिषेक करतात. पण ते योसेफाचा नाश होत आहे त्यावर शोक करीत नाहीत. तर आता ते पाडाव होऊन पहिल्याने पाडाव झालेल्यांसहित पाडावपणात जातील आणि ख्याली खुशालीत वेळ घालणाऱ्यांचा गोंधळ नष्ट होईल. सैन्याधीश परमेश्वर असे म्हणतो, प्रभू परमेश्वराने आपली शपथ वाहिली आहे की मी याकोबाच्या अभिमानाचा तिरस्कार करतो, त्याच्या किल्ल्यांचा मी तिटकारा करतो. म्हणून मी ती नगरी व त्यातील सर्व काही शत्रूंच्या हाती देईल. त्यावेळी कदाचित एका घरात 10 लोक असतील तर ते सर्व मरतील. प्रत्येक घेऊन जाण्यासाठी एखादा नातेवाईक येईल. नातेवाईक घराच्या बाहेर हाडे नेण्यासाठी जाईल. घरात कदाचित कोणी असेल तर त्यास लोक विचारतील, तुझ्याजवळ आणखी कोणी आहे काय? तो मनुष्य म्हणेल, नाही. मग तो त्यास म्हणेल, गप्प राहा, आपण परमेश्वराच्या नावाचा उल्लेख करायचा नाही. कारण पहा, परमेश्वर आज्ञा देईल तेव्हा मोठ्या घरांचे तुकडे तुकडे पडतील व लहान घरांचा भुगा भुगा होईल. घोडे खडकावरून धावतात का? तेथे कोणी जमीन बैलांनी नांगरतात का? पण तुम्ही तर न्यायाचे विष केले आणि चांगुलपणाचे फळ कडू केले आहे. तुम्ही ज्यात काहीच नाही त्यामध्ये आनंद करता. तुम्ही म्हणता, आम्ही आमच्या बळावर सत्ता संपादन केली. पण हे इस्रायलाच्या घराण्या, पहा, मी तुझ्याविरुद्ध एका राष्ट्राला उठवीन. ते राष्ट्र तुमच्या संबंध देशाला लेबो हमातपासून अराबाच्या ओढ्यापर्यंतच्या सगळ्या प्रदेशाला दुःख देईल. सैन्याधीश परमेश्वर देव असे म्हणतो. अमोस अध्याय 7. परमेश्वराने मला असे दाखवले की पहा, वसंत ऋतूचे पीक वर येत असताच त्याने टोळ निर्माण केले. पहिल्या पिकांची राजाची कापणी झाल्यानंतरचे हे पीक होय. टोळाने देशातील सर्व गवत खाऊन झाल्यानंतर मी म्हणालो, परमेश्वरा माझ्या प्रभू, मी विनवणी करतो, आम्हा क्षमा कर. याकोब जगू शकणार नाही कारण तो फारच लहान आहे. मग या बाबतीत परमेश्वराचे मन परिवर्तन झाले. परमेश्वर म्हणाला, ते घडणार नाही. प्रभू परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या. पहा, परमेश्वर देवाने अग्नीला न्याय करण्यास बोलाविले. त्याने महासागर कोरडा केला व भूमीही खाऊन टाकणार होता. पण मी म्हणालो, हे परमेश्वरा देवा, थांब, याकोब कसा वाचेल कारण तो खूपच लहान आहे. मग परमेश्वराची या गोष्टीबाबत हृदय परिवर्तन झाले. प्रभू परमेश्वर म्हणाला, हेही घडणार नाही. परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या. पहा, परमेश्वर त्याच्या हातात ओळंबा घेऊन एका भिंतीजवळ उभा होता. परमेश्वर मला म्हणाला, आमोस तुला काय दिसते? मी म्हणालो, ओळंबा. मग प्रभू म्हणाला, पहा, माझ्या मनुष्यामध्ये इस्रायलामध्ये मी ओळंबा धरीन. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. इसाकाच्या उच्च स्थानाचा नाश होईल. इस्रायलाची पवित्र स्थाने धुळीला मिळतील आणि मी यराबाम घराण्यावर हल्ला करेन आणि त्यांना तलवारीने ठार मारीन. बेथेल येथील याजक अमस्या यांनी इस्रायलाचा राजा यराबामाला निरोप पाठविला. अमोसाने इस्रायलाच्या घरामध्ये तुझ्याविरुद्ध कट केला आहे. त्याचे सर्व शब्द देशाला सहन करवत नाही. कारण अमोस असे म्हणतो, यराबाम तलवारीने मरेल आणि इस्रायलच्या लोकांस त्यांच्या देशातून कैदी म्हणून बाहेर नेले जाईल. अमस्या अमोसला म्हणाला, अरे द्रेष्ट्या, खाली यहुदात पळून जा आणि तेथेच भाकर खाऊन तुझे प्रवचन दे. पण यापुढे बेथेलमध्ये संदेश देऊ नकोस. कारण ही वचने राजाचे पवित्र स्थान आहे व राजघराणे आहेत. मग आमोस अमस्याला म्हणाला, व संदेष्टाचा मुलगाही नव्हतो. मी गुरांचे कळप राखणारा आणि उमराच्या झाडांची निगा राखणारा होतो. मी कळपामागे चालण्यातून परमेश्वराने मला बोलावून घेतले आणि मला म्हटले, जा माझ्या लोकांस इस्रायलाला भविष्य सांग. म्हणून आता परमेश्वराचे वचन ऐक. इस्रायलाविरुद्ध संदेश सांगू नकोस. इसाकाच्या घराण्याविरुद्ध प्रवचन देऊ नकोस असे तू मला सांगतोस. पण परमेश्वर असे म्हणतो, तुझी पत्नी गावची वेश्या होईल, तुझी मुले मुली तलवारीने मरतील, तुझी भूमी सूत्राने विभागित करण्यात येईल, तू अपवित्र जागी मरशील. इस्रायलाच्या लोकांस निश्चित त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल. अमोस अध्याय 8. परमेश्वराने मला हे दाखवले, पहा, उन्हाळ्यातल्या फळांची टोपली दिसली. तो म्हणाला, अमोस तुला काय दिसते? मी म्हणालो, उन्हाळी फळांची टोपली. मग परमेश्वर मला म्हणाला, माझ्या लोकांचा इस्रायलाचा शेवट आला आहे. मी त्यांच्याकडे पुन्हा दुर्लक्ष करणार नाही. परमेश्वर असे म्हणतो, त्या दिवसात मंदिरातील गाणे विलाप होतील. सगळीकडे प्रेतेच प्रेते असतील. प्रत्येक स्थानात लोक गुपचूप ती बाहेर टाकून देतील. जे तुम्ही गरिबांना तोलविता आणि देशातील गरिबांना काढता ते तुम्ही हे ऐका. तुम्ही म्हणता, चंद्रदर्शन केव्हा संपेल? म्हणजे मग आम्ही आमचे धान्य विकू, शबात केव्हा संपेल, म्हणजे मग आम्हास गहू विकता येईल, मग आपण एफा लहान करू, मग आपण एफा लहान करू व शकेल नाणे मोठे करू व कपटाचे तराजू घेऊन फसवू, आपण चांदी देऊन गरिबांना आणि एका जोड्याच्या किमतीत गरजूंना विकत घेऊ आणि गव्हाचे भूसही विकून टाकू. परमेश्वराने याकोबाच्या वैभवाची शपथ वाहिली आहे की खचित त्यांच्या कर्मातले कोणतेही मी विसरणार नाही, त्यामुळे भूमी हादरणार नाही काय, आणि या देशात राहणारा प्रत्येक जण शोक करणार नाही काय. त्यातील सर्व नील नदीप्रमाणे चढेल आणि मिस्रातल्या नदीसारखी खवळेल व पुन्हा खाली ओसरेल. परमेश्वर असे म्हणतो, त्या दिवसात मी सूर्याला दुपारीच मावळेन आणि पृथ्वीला निरभ्र दिवशी अंधकारमय करीन. मी तुमचे उत्सव पालटून शोक असे करीन आणि तुमची सर्व गाणी पालटून विलाप असे करीन. मी प्रत्येकाला गोंताटाचे कपडे घालीन, मी प्रत्येक डोक्यांचे मुंडन करीन. एकुलता एक मुलगा गेल्यावर जसा अंकांत होतो तसा मी करीन, तो फारच कडू शेवट असेल. परमेश्वर म्हणतो, पहा मी देशात दुष्काळ पाठवीन, ते दिवस येतच आहेत तेव्हा भाकरीचा दुष्काळ नसेल, पाण्याचा दुष्काळ नसेल, परंतु परमेश्वराची वचने ऐकण्याचा दुष्काळ असेल. लोक समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि उत्तरेपासून पूर्वेपर्यंत भटकतील. परमेश्वराचे वचन शोधत लोक इकडे तिकडे भटकतील, पण त्यांना ते सापडणार नाहीत. त्यावेळी सुंदर तरुण तरुणी तहानेने दुर्बळ होतील, जे शमरोनाच्या पापाचे शपथ वाहतात आणि हे दाना तुझा परमेश्वर जिवंत आहे असे म्हणतात, आणि बेरशेबेचा देव जिवंत आहे असे म्हणतात, ते पडतील आणि ते परत कधीही उठणार नाहीत. आमोस अध्याय 9. मी प्रभूला वेदीजवळ उभे असलेले पाहिले आणि तो म्हणाला, खांबाच्या माथ्यावर मार, म्हणजे इमारत अगदी उमऱ्यापासून हादरेल, आणि त्यांच्या डोक्यावर मारून त्याचे तुकडे कर. कुणी जिवंत राहिल्यास मी त्यास तलवारीने ठार मारेन. त्यांच्यातल्या एकालाही पळून जाता येणार नाही आणि त्यांच्यातल्या एकालाही सुटता येणार नाही. ते खणून मृत लोकात जरी गेले तरी माझा हात त्यांना तेथून ओढून काढीन. ते आकाशात उंच चढून गेले तरी मी त्यांना तेथून खाली आणीन. ते जरी कर्मेल पर्वताच्या शिखरावर लपले तरी तेथून मी त्यांना शोधून काढीन. त्यांनी जरी माझ्यापासून लपून समुद्राचा तळ गाठला तर मी सापाला आज्ञा करेन व तो त्यांना चावेल. ते जरी आपल्या वैऱ्यापुढे पाडावपणात गेले तर तेथून मी तलवारीला आज्ञा करेन आणि ती त्यांना ठार मारील. मी आपले डोळे त्यांच्याकडे चांगल्यासाठी नव्हे तर त्यांना त्रास कसा होईल याकरता लावीन. आणि ज्याने भूमीला स्पर्श केला म्हणजे ती वितळते आणि त्यामध्ये राहणारे सर्व शोक करतात, तो प्रभू सैन्यांचा परमेश्वर आहे. आणि त्यातील सर्व नदीप्रमाणे उठणार व मिस्राच्या नदीप्रमाणे पुन्हा बुडणार. ज्याने आकाशामध्ये आपल्या माड्या बांधल्या आणि आपला घुमट पृथ्वी स्थापिला आहे, जो समुद्राच्या पाण्याला बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, त्याचे नाव परमेश्वर आहे. परमेश्वर असे म्हणतो, इस्रायलचे लोक हो, तुम्ही मला कुशी लोकाप्रमाणे नाही काय? मी इस्रायलाला मिस्र देशातून, पलिष्ट्यांना कपथोरमधून आणि आरामींना खीरमधून आणले नाही काय? पहा, प्रभू परमेश्वराचे डोळे पापी राज्यावर आहे आणि मी ते पृथ्वीच्या पाठीवरून नष्ट करीन, पण याकोबाच्या घराण्याचा मी संपूर्ण नाश करणार नाही. पहा, मी आज्ञा करीन, धान्य चाळण्यासारखे मी इस्रायलाच्या घराण्याला सर्व राष्ट्रांमध्ये चाळीन व त्यातील लहान अशी कणी देखील भूमीवर पडणार नाही. माझ्या लोकातील पापी जे असे म्हणतात, आमचे काही वाईट होणार नाही किंवा ते आम्हास आडवेही येणार नाही, ते सर्व तलवारीने मारतील. त्या दिवशी दाविदाचा मंडप जो पडला आहे मी तो पुन्हा उभारीन. मी त्यांच्या भिंतीतील भगदाडे बुजवीन आणि जे उद्ध्वस्त झालेले आहे ते मी पुन्हा बांधीन. मी त्या पुरातन दिवसात होत्या तशाच पुन्हा बांधीन, यासाठी की त्यांनी अदोमाच्या उरलेल्यांना आणि ज्या राष्ट्रांना माझे नाव ठेवले आहे त्या सर्व राष्ट्रांना आपल्या ताब्यात घ्यावे. परमेश्वर जो हे करतो तो असे म्हणतो, परमेश्वर म्हणतो, असे दिवस येत आहेत की नांगरणी करणारा कापणी करणाऱ्याला, द्राक्ष तोडणारा बी पेरणाऱ्याला गाठील, आणि पर्वत गोड द्राक्षरस गळू देतील आणि सर्व टेकड्या पाझरतील. मी माझ्या लोकास इस्रायलाला कैदेतून सोडून परत आणीन. ते उद्ध्वस्त झालेली गावे पुन्हा बांधतील आणि त्यामध्ये वस्ती करतील. ते द्राक्षाचे मळे लावतील आणि त्यापासून मिळणारा द्राक्षच पितील. ते बागा लावतील व त्यापासून मिळणारे पीक खातील. मी त्यांना त्यांच्या देशात रुजवीन आणि मी त्यांना दिलेल्या भूमीतून ते पुन्हा उपटले जाणार नाहीत. परमेश्वर तुझा देव असे म्हणतो.